महत्वपूर्ण संदेश शिवजयंती सोहळा 2025। अवघे अवघे या, जय जिजाऊ जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन हा दिवस महाराष्ट्राच्या अस्मितेचा, अभिमानाचा आणि इतिहासाचा सोनेरी दिवस आपण मानतो। अखंड भारताची आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण आणि युवक नेते अजयजी मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जयंती साजरी होणार असून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, शिवप्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे ही नम्र विनंती। आपले लाडके नेते राज्याचे अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या संकल्पनेतून जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शिवकालीन महाद्वार, प्रतिकृती आणि प्रकाश योजना छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे साकारण्यात आली असून या सेल्फी पॉईंटचे देखील उद्घाटन जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण आणि अजयजी मुंडे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, तेव्हा मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे ही विनंती। विनीत वैजनाथराव सोळंके, तालुकाध्यक्ष, बाजीराव धर्माधिकारी शहराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, परळी वैजनाथ। धन्यवाद।